डिअर पेरेंट्स, नवीन अकॅडमिक इयर फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये सुरू होतो आहे आणि तुम्हाला डेट्स ऑलरेडी ईमेलवर कळवलेल्या आहेत की कुठला क्लास कधी सुरू होतो आहे. आम्ही खूप तयारी करतो आहे मुलांना परत शाळेत वेलकम करायला. खूप मोठी गॅप झाली आहे. काही मुलांचं फर्स्ट टाईमच आहे शाळेत यायचं. आणि आता जरा थोडंसं डिस्कस करूया की हा पहिला दिवस आणि पहिला आठवडा स्मूथ एक्सपिरियन्स सगळ्यांसाठी कसा होऊ शकतो. तर पिकअप आणि ड्रॉप ऑफ हा विषय घेऊया. जी मुलं वॉलनट स्कूलच्या ऑथराइज ट्रान्सपोर्ट प्रोव्हायडरबरोबर येत नाहीत त्यांना ममा चिल्ड्रन म्हणतात. ही मुलं शाळा सुरू व्हायच्या आधी 5 मिनिटं शाळेत पोचली पाहिजेत. ड्रॉप ऑफ पॉईंट्स हे मुलांचे कॅम्पसवर कुठे आहेत हे ठरलेले आहे, ह्याचाही तुम्हाला वेगळा व्हिडिओ येणार आहे. आणि ममा चिल्ड्रनना तिकडनंच शाळा संपल्यावर परत पिकअप सेम जागेतनं करायचं असतं. इथे सगळी मुलं नवीन आहेत आत्ता, त्यामुळे सुरुवातीला पेरेंट्स पण इनफॅक्ट नवीन आहेत सगळेच. तर प्लीज बी पेशंट आणि आपल्या स्टाफबरोबर कोऑपरेट करा आणि आपल्या पिकअप आणि ड्रॉप ऑफ स्मूथली होईल. तुम्ही जर वॉलनट स्कूल ऑथराइज ट्रान्सपोर्टबरोबर ऑप्टेन केलं असेल तर ट्रान्सपोर्ट प्रोव्हायडर्स तुम्हाला सांगणार आहेत की पिकअप आणि ड्रॉप ऑफ टायमिंग्स काय आहेत आणि पोझिशन्स पण काय आहेत आणि रूट पण काय आहे बसचा. नेक्स्ट पॉईंट आहे युनिफॉर्म. तर प्रत्येक मूल एकदम क्लीन आणि कम्प्लीट युनिफॉर्ममध्ये असलं पाहिजे. त्याच्यात आहेत ब्लॅक सॉक्स, ब्लॅक शूज आणि आय डी कार्ड आणि दिलेला टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट्स. आय डी कार्ड नसलं तर मुलांना आपण शाळेत घेणार नाही आहे, कारण आय डी कार्ड हे सेफ्टी, सिक्युरिटी आणि लॉजिस्टिक्ससाठी लागतं. मूल कोण आहे आणि काय कुठे कॉन्टॅक्ट करायचं आहे, कुठल्या क्लासमध्ये आहे, सगळं इन्फॉर्मेशन आय डी कार्डवर असते. त्यामुळे आय डी कार्डबद्दल प्लीज स्टाफशी आर्ग्यू करू नका, समजून घ्या की आपण हे सगळं का सांगतोय. आय डी कार्ड युनिफॉर्मला लावायचं आहे, ते एक स्ट्रिंग अटॅच केलेली आहे पॅन्टच्या साईडला, ती वापरा. सेफ्टी पिन्स प्लीज वापरू नका, त्या खूप डेंजरस असतात. केस व्यवस्थित विंचरलेले पाहिजेत आणि चेहऱ्यावर, डोळ्यावर आणि कपाळावर खाली नाही आले पाहिजेत. जर केस शोल्डर लेंथपेक्षा जास्ती असतील तर ते नीट बांधा, म्हणजे गळ्यात येत नाहीत. हेअर बँड्स, हेअर टाईज, इलास्टिक्स, पिन्स, जे काय तुम्ही वापराल डोक्याला ते सिम्पल असू देत केसांसाठी आणि काळे असले पाहिजेत. रेफरन्स नंबर हा सगळीकडे लिहा. युनिफॉर्मच्या लेबलवर लिहा, टी शर्ट, ट्राऊझर्स आणि जॅकेटच्या, टिफिन बॅगवर, नॅपकिन्सवर, शूजवर, सगळ्यावर लिहून ठेवा. म्हणजे ते मिक्सअप होत नाही. सगळी मुलं एकाच साईजचे असतात आणि बऱ्यापैकी एकासारख्याच गोष्टी असतात सगळ्यांच्या. हे बॉल पॉईंट पेननी लिहिलं तर ते जरा जास्ती टिकतं, मध्ये मध्ये परत लिहायला लागतं काही वॉशेस नंतर. किंवा तुम्ही एम्ब्रॉयडरीसारखं करून पण पटकन तसंही करून टाकू शकता युनिफॉर्मवरचं. लटकणारी ज्वेलरी कानातनं वगैरे ते डेंजरस असते, ती घालू नका. नेल पॉलिश, मेहंदी, टॅटूज वगैरे हे काही लावायचं नाही आहे मुलांनी. छोटेसे स्टड्स किंवा सिम्पल रिंग्स ही ज्वेलरी फक्त स्कूल डेजमध्ये अलाउड आहे. नख वेळेवर कापा, वाढलेली नख नसू देत, नख स्वच्छ असू देत. स्टेशनरी आणि अकॅडमिक मटेरियलबद्दल जरा बोलूया. मेक शुअर की तुम्ही सगळं मटेरियल कलेक्ट केलेलं आहे. तुम्हाला काय काय कलेक्ट करायचं आहे तर आय डी कार्ड, फाईल्स, फोल्डर, कॅलेंडर आणि फ्रिज मॅग्नेट, हे सगळं वेळेत कलेक्ट करा. शाळेच्या पहिल्या दिवशीच्या आधी हे सगळं तुमच्याकडे पाहिजेत. वर्कशीट्स ज्या तुम्हाला दर आठवड्याला एकदा घरी येतील आणि त्या सगळ्या फाईल्समध्ये लावून टाकायच्यात. आपण बॅगलेस स्कूल आहोत अगदी 10वीपर्यंत, त्यामुळे ॲब्सोल्युटली कुठली स्कूल बॅग आणायची नाही आहे शाळेमध्ये. टिफिन आणि वॉटर बॉटल्सबद्दल बोलूया. टिफिन आय डी कार्ड ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. करेक्ट टिफिन करेक्ट मुलांना द्यायला. 2 वेळा आम्हाला टिफिन मुलांच्या हाती द्यायला लागतो, एकदा रिसेसमध्ये आणि एकदा घरी जाताना. तर ते टिफिनचं आय डी कार्ड जे आहे ते नीट अटॅच केलेलं आहे ना टिफिन बॅगला रोज, हे प्लीज चेक करा. त्याशिवाय टिफिन मुलांना देणं शक्य नाही, बरोबर टिफिन बरोबर मुलाला देणं. सो मुलं त्यांचं टिफिन आणणार आहेत, वॉटर बॉटल आणि नॅपकिन हे एका छोट्याशा बॅगमधून आणायचं आहे. हे सगळं 10x10 साईजमध्ये बसलं पाहिजे. 10x10 आणि 4 इंच उंची, ह्याच्यापेक्षा जास्ती जागा कोणालाही देऊ शकत नाही. सो अजून एक गोष्ट की तुम्ही जी बॅग देताय त्याच्यातनं गोष्टी पडल्या नाही पाहिजेत, कारण ती आडवी होऊ शकते, उभी होऊ शकते, उलटी होऊ शकते, काही लीक पण नाही झालं पाहिजे त्याच्यातनं. सो ह्या दोन तीन गोष्टींची अगदी नीट काळजी घ्या. वॉटर बॉटल लीक प्रूफ पाहिजे, अर्ध्या लिटरपेक्षा जास्ती नको. बॉटल त्यांच्या टिफिन रॅकमध्येच असणार आहे पूर्ण दिवस आणि आडवी ठेवलेली असणार आहे. ते स्नॅक ब्रेक जेव्हा त्यांचा असतो त्यावेळेला ते पाणी ॲक्सेस करणार आहेत. दिवसभर पाणी प्यायला तर फ्लोअरवर आपले स्कूलच्या फिल्टरमध्ये पाणी आहे आणि डिस्पोजेबल ग्लासेस पण आहेत. ह्यांनी जर्म्स इकडून तिकडे पसरत नाहीत कारण काही कॉन्टॅक्टच नसतो, ग्लासेस पण नसतात. शाळेतलं ड्रिंकिंग वॉटर क्वालिटी ही रेग्युलरली चेक होते आणि एकदम सेफ आहे प्यायला. आपली हायजिनिक आणि वेल मेंटेन्ड आरो फिल्टर सिस्टीम आहे, त्यामुळे मुलांना चांगलं स्वच्छ पाणी प्यायला मिळतं. आणि मुलांना इन बिटवीन पिरियड्स जेव्हा ते क्लासरूम्स चेंज करतात त्यावेळेला पण त्यांना ह्या वॉटर फाउंटन्सना ॲक्सेस असतो. सो त्यांना भरपूर अपॉर्च्युनिटी आहे पाणी प्यायला. तुम्ही जर वॉटर बॉटल पाठवायचा हट्ट केला तर एनिवे त्यांना वर्गात नाही ठेवतायत ते, दर पिरियडनंतर त्यांचा क्लासरूम चेंज होते. प्लीज मुलांबरोबर जंक फूड पाठवू नका डब्यातनं आणि खिशातनं सुद्धा काही ठेवू नका खायला क्लासरूममध्ये. ते त्यांच्या ब्रेकमध्ये जाऊन खाली टिफिन त्यांचा खातील. एक छोटासा नॅपकिन देणं गरजेचं आहे, तो नॅपकिन अंथरून त्याच्यावर डबा ठेवून डबा खाणार आहेत म्हणजे ते इटिंग एरिया स्पॉइल करत नाहीत. आणि मुलांनी टिफिन येतानाच घेऊन यायचं आहे. लेट टिफिन एंट्रीज नाही आपण घेऊ शकत. ऑट टाईम्सला स्टाफ कलेक्ट नाही करू शकत टिफिन मुलांचा. आता आपण पिकअप्सबद्दल बोलूया जे तुम्ही वेळेपेक्षा आधी कधी केलेत तर. तर हे खरं तर अलाउड नाही आहे पण हे समजू शकतो की वन्स इन अ वाईल कधीतरी इमर्जन्सी होऊ शकते जेव्हा हे गरजेचं आहे. तर जर तुम्हाला अर्ली पिकअप करायचा असेल तर शाळा सुरू होतानाच तशी नोट पाठवा ज्याच्यावर तुम्ही मेन्शन कराल नाव, रेफरन्स नंबर, रिझन की तुम्ही का पिकअप करताय, कोण पिकअप करणार आहे, किती वाजता, आणि पेरेंट्सची सही पाहिजे. जर मोठी इमर्जन्सी असेल आणि तुम्ही अगदी लास्ट मिनिटलाच तुम्हाला कळलं तर प्लीज शांतपणे थांबा. मुलांना लोकेट करून आणून तुमच्यापर्यंत पोचवेपर्यंत मुलं वेगवेगळ्या लोकेशन्स नसतात. अशा वेळेला कधीकधी पेरेंट्स खूप इरिटेट होतात ऑफिस स्टाफवर. तसं करू नका, वेळ लागतो ह्या गोष्टी करायला. आणि शेवटचं म्हणजे पेशंट रहा. हा सगळ्यांसाठीच फर्स्ट डे ऑफ स्कूल आहे. चिल्ड्रन आणि पेरेंट्स थोडे कन्फ्यूज असणार आहेत, थोडे अँक्शियस असणार आहेत. इट इज ओके. जोपर्यंत मूल शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आहेत ते सेफ आहेत, आपण मॅनेज करतो. तुम्ही पण एन्जॉय करा, मुलांना स्कूलिंगची सवय होईल आणि आपण सगळ्यांसाठी ते फन आणि इंटरेस्टिंग करणार आहे. आणि महिन्याभरात हे चित्र अगदी बदललेलं असतं. सो अँझायटी ठेवू नका. आपण पण लहान असताना जेव्हा फर्स्ट टाईम शाळेत गेलो किंवा डेकेअरला गेलो त्यावेळेला आपणही अँक्शियस होतो. ह्या सगळ्यानंतरसाठी खूप गोड मेमरीज असतात, त्यामुळे जमल्यास मॅक्सिमम फोटोज आणि व्हिडिओज काढा. रडणाऱ्या मुलांचे पण व्हिडिओज काढा, ते त्यांना मोठे झाल्यावर बघायला खूप मजा येईल आणि तुम्हालाही मजा येईल. सो एन्जॉय दिस एक्सपिरियन्स. आणि आम्ही खूप वाट बघतोय सगळ्यांची आणि तुमची पण ओळख होण्याची. आपल्या खूप मीटिंग्स असणार आहेत, खूप फन इव्हेंट्स असणार आहेत. इट्स गोना बी अ रिअली फन टाईम. सी यू सून.